नमस्कार, मी उमेश घळसासी. ऐकूया काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज राजस्थानच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी जोधपूर इथं एका कार्यक्रमात त्यांनी 5,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. जोधपूर आयआयटीचा नवीन परिसर आणि अनेक महामार्ग यांचा त्यामध्ये समावेश आहे. राजस्थानातल्या 2 नवीन रेल्वेगाड्यांनाही प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला. नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यू झालेल्यांची संख्या आता 41 पोचली आहे. यामध्ये तब्बल 22 बालकांचा समावेश आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात आलेल्या तक्रारीवरून डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एस आर वाकोडे यांच्यासह बालरोग विभागातल्या डॉक्टर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी रजनेश सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी ही नियुक्ती केली आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी आवश्यक प्रमाणपत्र देण्याकरता लाच घेतल्याप्रकरणी काही जणांविरोधात सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 3 व्यक्ती आणि सेन्सॉर अर्थात केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाच्या काही अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 406 अंकांची वाढ झाली आणि तो 65,632 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 110 अंकांची वाढ नोंदवत 19,546 अंकांवर बंद झाला. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी तिरंदाजीत 2 आणि स्क्वॅशमध्ये 1 सुवर्णपदक पटकावलंय. पुरुष संघात ओजस देवतळे, प्रथमेश जावकर आणि अभिषेक शर्मा यांचा आणि महिला संघात ज्योती सुरेखा वेण्णम, प्रणित कौर आणि अदिती गोपीचंद यांचा समावेश होता. स्क्वॅशमध्ये मिश्र गटात दीपिका पल्लीकल आणि हरिंदर सिंधू यांच्या जोडीनं सुवर्णपदक जिंकलं. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट मैदानावर सुरू झाली. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 40 षटकात 6 बाद 224 धावा झाल्या होत्या. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.